93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन मध्ये बर्थडे सेलिब्रेशन सुरू आहे. एका स्पेशल गोष्टीचा आज वाढदिवस असतो. येस, व्यक्ती आणि गोष्ट या दोघांमध्ये फरक असला तरी सुद्धा मी बरोबर बोलतो. एका स्पेशल गोष्टीचा, एका स्पेशल ठिकाणाचा आज वाढदिवस असतो. मयूरचा आला होता कॉल. मयूर पाटील यांच्या वडिलांनी आजच्याच दिवशी जवळजवळ 9 वर्षांपूर्वी एक दुकान स्थापन केलं होतं. त्याचं नाव सुद्धा त्यांनी मयूर असंच ठेवलं होतं. त्या दुकानाचा आज 9वा वाढदिवस असतो. क्या बात आहे. सो हॅपी बर्थडे. हा व्यवसाय जो असतो, व्यवसायाची स्थापना, व्यवसायाच्या सुरुवातीचा दिवस वगैरे, या आठवणी प्रचंड महत्त्वपूर्ण असतात आयुष्यामध्ये. हाच तो दिवस होता जेव्हा मी सुरुवात केली होती आणि आता मी इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे ह्या माझ्या कामामुळे. सलाम त्या कामाला करत बिलेटेड हॅपी बर्थडे करूयात स्नेहश्री भगत हिरा. येस, तिचा 21वा वाढदिवस होऊन गेला. लडकीओ की उमर नाही बताते, आय एम सॉरी, विसरून जा 21 वर्ष. तिचा आज वाढदिवस असतो. आज नसतो तिचा वाढदिवस, बेसिकली तिचा शनिवारी वाढदिवस होऊन गेला. आणि तेव्हा काही कारणास्तव विकासला वाढदिवसाच्या शुभेच्छा रेडिओ थ्रू देता आल्या नाही, रेड एफ एम थ्रू देता आल्या नाही, म्हणूनच त्यानं आज फोन करून सांगितलं. सो विकास प्रजापतीकडून, आमच्याकडून स्नेहश्रीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नाशिकमध्ये ज्यांचे कोणाचे वाढदिवस आहेत सगळ्यांना हॅपी बर्थडे विश करत 4 ट्रॅक्स येत आहेत थोड्याच वेळात. एन्जॉय सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते राहो.